नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लोकशायेत मतभेद आसले तरी संविधान आणि लोकहिताविषयी सर्वोच्च निष्ठा असूक जाय असे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां. बिहार विधानसभेच्या वांगड्यां खातीर आयोजित ओरिएंटेशन प्रशिक्षण कार्यावळीच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. लोकप्रतिनिधींनी लोकशाय मूल्या, पारदर्शकताय आणि लोकांप्रती जापसालदारकेक प्राधान्य दिवपाचो उलो तांणी मारलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी न्यूझीलंडातलो भारतीय समुदाय हो भारत न्यूझीलंड संबंधाची घटमूट बुनयाद आसा अशें म्हळां. दोनूय देशांचे संबंध मूल्यांचेर, इश्टागतीचेर आनी परस्पर सहकार्याचेर आदारिल्ले आसात अशें आयज ऑकलंडात भारतीय समुदायाक मार्गदर्शन करतना तांणी सांगलें.
हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
ह्या वेळार न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन हांणी भारताक महत्वाचो आणि विश्वासार्ह भागीदार म्हळां आणि द्विपक्षीय संबंध आणि घटमूट करपाचे आश्वासन दिला. तसेच दोनूय प्रधानमंत्र्यांनी भारत न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पावण्यार व्हरपाचो निर्णय घेतला.
हमने भारत न्यूजीलैंड संबंधों को स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के स्तर पर ले जाने का ऐतिहासिक निर्णय लिया है. इसके अंतर्गत हम हर क्षेत्र में स्पष्ट लक्ष्यों और ठोस परिणामों के साथ आगे बढ़ेंगे. इस वर्ष हमने रिकॉर्ड समय में फ्री ट्रेड एग्रीमेंट किया. इस उपलब्धि से दोनों देशों के उद्योगों, किसानों और युवाओं के लिए नए द्वार खुलेंगे.
भारत आत्मनिर्भर आणि फुडारा खातीर तयार संरक्षण दळ उभारता असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. आयज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात 26-17A स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी नौदलाच्या उदेंत ताफ्यात आस्पावित करपाच्या सुवाळ्यात ते उलयताले.
समुद्र हमारे सिक्योरिटी के साथ साथ हमारे ट्रेड, हमारे व्यापार, हमारी सप्लाई चेन, हमारी एनर्जी सिक्योरिटी और हमारी इकोनॉमिक प्रोग्रेस की भी एक लाइफ लाइन. आज के समय में पूरी दुनिया की निगाहें इंडो पैसिफिक रीजन पर और इस क्षेत्र में भारत की भूमिका बहुत ही महत्वपूर्ण है. भारत इस पूरे इंडो पैसिफिक रीजन में एक नेट सिक्योरिटी प्रोवाइडर के रूप में, एक भरोसेमंद साथी के रूप में उभरा है.
केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज नवी दिल्लीत लोकनायक जयप्रकाश नारायण भौशीक वाचनालयाचे उक्तावण केले. ह्या वेळार तांणी तरणाट्यांनी वाचनाची सवय वाढोवपाची अशें आवाहन केले. पुस्तकां आणि वाचनालया ही व्यक्तिमत्व उदरगती खातीर आणि राष्ट्र निर्माणे खातीर प्रभावी साधना आसात असे तांणी म्हणला. हैदराबाद हे मुखेल हायस्पीड रेल्वे केंद्र म्हणून विकसित करतले आणि प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावरवी पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू कडेन जोडटले असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. ह्या प्रकल्पाक लागून दक्षिण भारतात रेल्वे संपर्क घटमूट जातलो आणि प्रवासाचो वेळ उणो जातलो असे तांणी मुखार सांगले. मजगती तेलंगणातल्या 42 रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण सुरू आसा अशी माहिती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हांणी दिली. आयज संसारीक लोकसंख्या दीस. लोकसंख्या वाढी संबंधित आव्हानां आणि संद हाचे विशीं जागृताय करपा खातीर हो दीस मनयतात. ऐच्छिक कुटुंब नियोजन, माहितीपूर्ण निर्णय आणि भलायकेन भरिल्ली कुटुंबां ही सर्वसमावेशी आणि टिकाऊ उदरगतीची घटमूट बुनयाद आसा असे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री JP Nadda हांणी म्हळां. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दर वर्सा संवसारीक लोकसंख्या दिसा एक खाशेली मोहीम चलयता. आवय आणि भुरग्यांक बरी भलायकी मेळोवपा खातीर गुरवारपणात योग्य अंतर आणि नियोजित पालकत्वाक उर्बा दिवप हो ह्या वर्साच्या मोहिमेचो मुखेल हेत आसा. खेळ. भारत आणि इंग्लंडा मधी चलतल्या 5 T20 खेळा माळेतलो निमाणो खेळ आयज साऊथ हॅम्प्टनात भारतीय वेळाप्रमाण सांजेच्या 7 वरांचेर सुरू जातलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 ते 5 दीस देशाच्या उत्तर आणि उदेंत वाठारांनी गोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.